नमस्कार, मी उमा रायकर. ऐकूया काही ठळक घडामोडी. राज्य सरकार स्मार्ट आणि इंटेलिजंट गाव योजनेच्या पहिल्या टप्प्यात प्रत्येक तालुक्यातली 10 गावं स्मार्ट आणि इंटेलिजंट करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर जिल्ह्यात सातनवरी गावात या योजनेचा प्रारंभ करताना ही घोषणा केली. या योजनेअंतर्गत कृषी, आरोग्य, शिक्षण अशा 18 वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे सातनवरी गावाचं परिवर्तन होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. स्वातंत्र्यप्राप्तीप्रमाणेच देशाची लोकशाही अबाधित ठेवणं हेही महत्वाचं असून विठ्ठलभाई पटेल यांनी भारतीय संकल्पनेवर आधारित लोकशाहीचा पाया घालण्याचं काम केलं असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज नवी दिल्लीत अखिल भारतीय विधिमंडळ पीठासीन अधिकाऱ्यांच्या 2 दिवसीय परिषदेचं उद्घाटन केलं त्यावेळी ते बोलत होते. भारतीय स्टेट बँकेनं रिलायन्स कम्युनिकेशनची खाती बनावट म्हणून घोषित केल्यानंतर आता बँक ऑफ इंडियानेही या कंपनीची कर्ज खाती बनावट म्हणून घोषित केली आहेत. या कंपनीने कर्जाची रक्कम वळवणं आणि नियमांचं उल्लंघन केल्याचे आरोप बँकेनं केले आहेत. भारतीय क्रिकेट संघातला फलंदाज चेतेश्वर पुजारा यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे. चेतेश्वर पुजाराने 103 कसोटी क्रिकेट सामन्यात 43.60 सरासरीने 7,195 धावा केल्या. यात 19 शतकं आणि 35 अर्धशतकांचा समावेश आहे. कझाकस्तानमध्ये सुरू असलेल्या 16व्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत भारतीय नेमबाज ऐश्वर्य प्रताप सिंग तोमर यानं 50 मीटर एअर रायफल 3 पोझिशन प्रकारात सुवर्ण पदक जिंकलं आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.